तुम्ही ऐकत आहात इंडिया रेडिओ फोरम नुसार भारताचा अवॉर्ड विनिंग मराठी शो.
नमस्कार, मी गणेश आचार्य बोलतोय. तुम्ही ऐकताय अवॉर्ड विनिंग शो लाइट्स कॅमेरा ऍक्शन मेरे और कलाकार श्रुती के साथ.
ऍक्शन.
मला सांगा की तुम्हाला भाऊ बहीण किती आहेत आणि आई बाबा काय करायचे?
भाऊ, मला एक मोठा भाऊ आहे, 2 वर्षांनी मोठा आहे तो, अतुल नाव त्याचं. आणि माझे आई वडील दोन्ही शिक्षण क्षेत्रामध्ये, माझी आई शाळेमध्ये शिक्षिका आणि वडील SIS कॉलेजमध्ये फिजिकल केमिस्ट्रीचे प्रोफेसर. सो माझी सगळी बॅकग्राऊंड शिक्षणाची होती.
हे कुठेतरी मिळतं जुळत आहे, कारण माझी आई शिक्षिका आणि माझे वडीलही प्रोफेसर होते.
तुला एक प्रश्न विचारू का? तुझं एज्युकेशनल बॅकग्राऊंड सांग मला.
बापरे, मी BCS ड्रॅमॅटिक्स आणि इंटिरियर असं तिन्ही गोष्टी केल्यात, ज्यातलं मी काही वापरत नाहीये. ड्रॅमॅटिक्स सोडलं तर खऱ्या आयुष्यामध्ये.
हो, नाईस. कारण मी, मला आधी मायक्रोबायोलॉजी करायचं होतं, पण मी 10वीच्या सुट्टीमध्ये ऍप्टिट्यूड टेस्ट घेतली आणि त्याच्यात व्हेरी क्लिअरली इट इंडिकेटेड की हिला आर्ट्सला तुम्ही घाला. त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवून माझ्या आई वडिलांनी सांगितलं की आता तू आर्ट्सला जा, दॅट इज मोर सुटेड फॉर यू. आणि तेव्हाच मला नवीन नाटकाची ऑफर, पहिल्या नाटकाची, माझ्या प्रोफेशनल नाटकाची ऑफर मला मिळाली. मग मला सायकॉलॉजी करायचं होतं. मग मी रुपरेल कॉलेजला गेले का ते 6 पेपर सायकॉलॉजी ऑफर करतात. आणि मग तिथे असं लक्षात आलं की सायकॉलॉजीला प्रॅक्टिकल्स वगैरे असतात. आणि मी नाटकात, चित्रपटात आणि ॲड्समध्ये इतकी बिझी होते की मला प्रिन्सिपलने बोलवून घेतलं की अश्विनी, तू कॉलेजमध्ये दिसत नाही आम्हाला, तर हे काही जमणार नाही. आम्हाला खूप आनंद आहे की तू आमच्या कॉलेजला आहेस रुपारेलमध्ये, पण आपल्याला काहीतरी यातनं एक वेगळा मार्ग काढायला लागेल. तर ते म्हणाले की इधर तू 3 पेपर्स फिलॉसॉफी अँड 3 पेपर्स सायकॉलॉजी घे किंवा 6 पेपर फिलॉसॉफी घे. सो आय टूक फिलॉसॉफी. आणि ते सांगायचा उद्देश हा होता की बिकॉज माझी एज्युकेशनल बॅकग्राऊंड आहे की आपल्याला शिक्षणच करायचं आहे, हे नाटक बिटक सगळं नंतरच्या गोष्टी आहेत असं नेहमीच माझ्या डोक्यामध्ये होतं. म्हणून मी MA करायला घातलं आणि माझी इतकी कुतरोड झाली, कारण मी आय वॉज यूज टू बी सो बिझी. आणि त्यावेळेला माझ्याकडे गाडी पण नव्हती, 2 बस बदलून मी त्या युनिव्हर्सिटीला जायची. त्यावेळेला रिक्षाही इतक्या नसायच्या, आत चालत जायचं. असं करत करत पहिला पार्ट मी दिला आणि मग त्याचा शेवटचा पेपरला मला दांडी मारायला लागली, माझं शूटिंगच संपलं नाही. म्हणजे आयुष्यात एवढं शिकले तरी सुद्धा हे एक डोक्यातलं ओझं काही जात नाही की आपण, आपली घरची बॅकग्राऊंड ही आहे. सो एज्युकेशन नीड्स टू बी द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन युअर लाईफ.
आणि ते म्हणतात ना, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. लहानपणी अश्विनीजींच्या बाबांनी त्यांच्यासाठी कुठली गोष्ट आणली होती जी बघून त्यांचे डोळे चमकले होते, ऐकात थोड्याच वेळात माझ्या म्हणजे कलाकार श्रुती सोबत ऑन लाइट्स कॅमेरा ऍक्शन 93.5 रेड FM. बजाते रहो
लाइट्स कॅमेरा ऍक्शन.